दुष्काळ. महाराष्ट्रातील कित्येक भागांमधून अशी दृश्य आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात, विशेष करून ग्रामीण भागात. पाण्याच्या तुटवड्यानं आयुष्याला अक्षरशः ग्रासून टाकलंय. कोरडी शेतं, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरकडे डोळे लावून बसलेली माणसं, एक दोन कळशा पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करणाऱ्या स्त्रिया, शाळा सोडून पाण्यासाठी वणवण भटकणारी निरागस मुलं, आपलं राहतं घर, जमीन जुमलं, गुरढोरं कायमची सोडून शहरांकडे विस्थापित होणारी माणसं, वर्षानुवर्ष अशा अनेक घटना आपल्यासमोर येत आहेत.